नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. राज्यासह देशभरात त्यांचं पुण्यस्मरण आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमांवरील आपल्या श्रद्धांजली संदेशात शिवाजी महाराज भारतीय गौरवाचे अमर प्रतीक आणि राष्ट्रीय सन्मानाचे संरक्षक होते असं नमूद केलं आहे. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी जनतेला एकजूट करत स्वराज्याची स्थापना केल्याचं शाह म्हणाले. ख्रिस्ती धर्मियांसाठी पवित्र असा दिवस गुड फ्रायडे आज देशासह जगभरात साजरा केला जात आहे. प्रभू येशू यांच्या बलिदानाचं स्मरण आज केलं जातं. त्यांच्या बलिदानानंतर आध्यात्मिक मुक्तीच्या अनुषंगानं उपवास आणि प्रायश्चित्त तसंच ठिकठिकाणच्या चर्चमध्ये आज प्रार्थना केली जात आहे. ख्रिस्तींसाठी सध्याच्या पवित्र अशा सप्ताहातील ईस्टर संडेपूर्वीचा हा महत्वाचा दिवस मानला जातो. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस आज 32 विशेष अनियोजित विमानसेवा चालवणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांना सुरक्षितपणे आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्यानं संयुक्त अरब अमिरातीच्या 18 विमानांचा समावेश असून ही विमानं दुबई, अबुधाबी, शारजाह, मस्कत आणि जेद्दाह यांसारख्या प्रमुख शहरांना जोडतील. या विशेष मोहिमेमुळे आखाती देशात अडकलेल्या भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी गॅस चोरीचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं असून दोघांना अटक करण्यात आली आहे. शिधा वाटप नियंत्रक आणि राज्यस्तरीय दक्षता पथकानं काल गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात ही कारवाई केली. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी टँकरचं सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीनं गॅसची चोरी सुरू असताना पथकानं धाड टाकली. या कारवाईत एकूण 35,220 किलो एलपीजी असलेले दोन टँकर तसंच व्यावसायिक आणि घरगुती वापराचे एकूण 26 सिलेंडर्स असा सुमारे 1,26,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुमारे 2,500 कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल एवढ्या गॅसचा काळाबाजार या ठिकाणी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे नजीक सुकेरी खिंडीत एका खासगी बसला मध्यरात्रीनंतर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 2 जण ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नागोठणेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना एका वळणावर हा अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत जालना जिल्ह्यात महसूल विभागानं नागरिकांना 13,695 महसूल विषयक सेवा प्रदान केल्या. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या 8 तालुक्यात एप्रिल आणि मे महिन्यातही मंडळ निहाय शिबिरं घेण्यात येत असून अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहनही जिल्हाधिकारी मित्तल यांनी केलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी आणि 2 जणांना काल लाच घेताना रंगे हात पकडलं. एका गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी या सर्वांनी 3,00,000 रुपयांची मागणी केली होती. संशयित आरोपी पोलीस हवालदार राहुल नागरगोजे याला पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या वतीनं 45,000 रुपये लाच घेताना पंचांसमक्ष पकडण्यात आलं. त्यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक भूसंपादनासाठी धावपट्टीलगत असलेल्या शिवर गावात भूसंपादन विभागाच्या पथकानं प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. पथकानं शिवर गावातील ढोणे कॉलनी, शरद सरोवर परिसर तसंच विमानतळाच्या आवाराच्या भिंतीलगत असलेल्या मोकळ्या प्लॉट्स, शेतजमिनी आणि निवासी घरांची सविस्तर पाहणी केली. 2019 तयार करण्यात आलेल्या वाढीव धावपट्टीच्या आराखड्यानुसार ही तपासणी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या पाहणीच्या आधारे सविस्तर अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. आगामी 48 तासात मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर आणि गडचिरोली जिल्ह्यात काल सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसानं शेती पिकांचं, विशेषतः कांदा, द्राक्ष पिकांसह आंबा आणि गव्हाचंही मोठं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं असून रेणापूर तालुक्यातील गरसोळी शिवारात वीज पडून आणि पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरी शिवाजी राठोड यांच्या 400 कोंबड्या दगावल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.